युष्मत् सर्वनाम, युष्मत् सर्वनामाचा द्वितीया, चतुर्थी आणि षष्ठी विभक्तीचा एकवचन, द्विवचन व बहुवचनाची प्रत्येकी दोन दोन रूपे असतात, ती नीट लक्षात ठेवावी. त्वं युवाम, यूयम प्रथमा, त्वाम त्वा, युवाम वाम, युष्मान वह द्वितीया, त्वया युवाभ्याम, युष्माभिः तृतीया, तुभ्यं ते युवाभ्याम वाम, युष्मभ्यं वह चतुर्थी, त्वत् युवाभ्याम, युष्मत् पंचमी, तवते युवयोः वाम, युष्माकं वह षष्ठी, त्वये युवयोः युष्मासु सप्तमी.